ऐशा भोळ्या चतुर रे बालपणीच्या गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगाती हाक दिली रे मी तुझला साथ दिली ग मी तुझला माळ्याच्या बागेत जाईन रे तिथे मी होईन मोगरा तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होशील मोगरा मी तर होईन जाई ग माळी बाबा येईल ग तुझा माझा हार गुंफील ग तिथे मी तुझला भेटीन ग.